93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये आज रामनवमीचा दिन, रामनवमी म्हटलं म्हणजे राम जन्म. आणि एकूणच दुपारी 12 वाजेच्या सुमारास आपल्या शहरामध्ये जितकी महत्वाची राम मंदिर आहे, स्पेशली पहिलं नाव घेतलं जातं ते म्हणजे आपल्या नाशिकची ओळख असलेलं काळारामाचं मंदिर. या काळारामाच्या मंदिरामध्ये जो काही आजचा सोहळा असतो दुपारी 12 वाजेचा, तो अत्यंत विलोभनीय असतो. त्यामुळे बरीच मंडळी या सोहळ्याला जातात. आणि या सोबतच गोरारामाचं मंदिर आणि शहरातली इतर राम मंदिरं, इकडे सुद्धा आज प्रचंड गर्दी असणार आहे. आजपासून एकादशीच्या दिवसापर्यंत प्रचंड सोहळ्याचं वातावरण आपलं संपूर्ण शहरभर असणार आहे. एकादशीच्या दिवशी रथ निघणार, गरुडाचा रथ, रामाचा रथ, हनुमंताचा रथ. आणि ह्या परंपरेला पाहत असताना खऱ्या अर्थानं जो काय आनंद आपल्या शहरामध्ये वाहत असतो, जे काय आनंदाचे वारे वाहत असतात, खऱ्या अर्थानं प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जी देतात बॉस. सुख हेच 93.5 रेड एफ एमवर. आज एक वचनी, एक बाणी, एक पत्नी श्रीराम, प्रभू श्रीरामचंद्राची, प्रभू श्रीरामचंद्राचं नामस्मरण करून सगळं टेन्शन घालवून टाकण्याचा आजचा दिवस आहे. या दिनाला सलाम करत रेड एफ एम 93.5 वर रुद्र आहे तुमच्यासोबत. बजाते राहो, बजाते राहो.